दमा अर्थात अस्थमा, श्वसन मार्गाला झालेला दाहयुक्त व दीर्घकालीन रोग, श्वासनलिका आकुंचित होणे, त्याच्या श्लेष्मल पटलाच्या अस्तराला सूज येणे किंवा त्यांच्या पोकळीत साचणाऱ्या स्रावामुळे श्वसनक्रियेत वारंवार अडथळा येणे इत्यादी कारणांमुळे दमा उद्भवतो। तो तात्कालिक किंवा दीर्घकाळ टिकणारा असू शकतो। दम्याचा झटका काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकतो किंवा काही दिवसांपर्यंत अधूनमधून चालू राहतो। जगात सुमारे 30 कोटी लोक या रोगाने त्रस्त असून त्यापैकी दरवर्षी सुमारे 2.5 लाख लोक या रोगाला बळी पडतात। दम्याचा झटका वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतो। श्वासवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे छातीतून घरघर आवाज येतो व खोकला येतो। शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे छातीत दुखणे, ओठ व शरीर निळे पडणे, घाम येणे, छातीत धडधड होणे अशी लक्षणे दिसतात। ही लक्षणे टिकून राहिल्यास श्वासवाहिन्यांचे स्थितीस्थापकत्व नाहीसे होते, त्यामुळे छाती भरल्यासारखी वाटते। याला एम्फिसिमा किंवा COPD म्हणतात। अधिहर्षता, श्वसनमार्ग रोगकारक संक्रमण आणि काही वेळा मानसिक कारणे ही दम्याची मुख्य कारके आहेत। परागकण, धुलीकण, प्राण्यांचे केस किंवा त्यांच्या त्वचेचा कोंडा, संधिपात प्राणी, सौंदर्य प्रसाधने, इतर रसायने, अन्नपदार्थ, हवेतील प्रदूषकांचे वाढते प्रमाण, तसेच ऑक्सिजन वायूचा कमी पुरवठा यामुळे अधिहर्षता होते। जीवाणू, विषाणू व कवके यांच्या संक्रमणामुळे श्वासनलिकेचा दाह होऊन दमा होतो। मानसिक ताण, चिंता, उद्वेग, विषण्णता इत्यादी मानसिक बाबींमुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात। दमट व धुरकट वातावरणात दम्याचा जोर वाढतो। तसेच गर्दी व शहरातील अस्वच्छ वातावरण हेही दमा होण्यास कारणीभूत असतात। दम्याच्या विकारामुळे शरीरावर तात्कालीन किंवा कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात। त्याच्या झटक्यामुळे लगेच मृत्यू ओढवण्याची शक्यता कमी असते, परंतु शरीरातील कायमस्वरूपी परिणामांमुळे फुफ्फुस आणि हृदय या इंद्रियांवर परिणाम होऊन मृत्यू संभवतो। कोणत्याही वयाच्या व्यक्तीला दमा होऊ शकतो। लहान मुलांना तो विशेष करून सुरू होतो, मात्र लहान मुलांत झालेला दमा मोठेपणी आपोआप बरा होतो। याला बालदमा असेही म्हणतात। हृदय विकारात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर त्याला हृदय विकारजन्य दमा म्हणतात। स्त्री पुरुषामधील दम्याचे प्रमाण सारखेच आहे। दम्यावर पुढील 3 प्रकारांनी औषधोपचार करतात। 1. श्वासनलिकांचे आकुंचन न होऊ देणे किंवा त्यांचा विस्फार करणे। 2. श्वासनलिकांमधील स्राव पातळ करून शोषून घेणे किंवा कमी करणे। आणि 3. अधिहर्षतेचा परिणाम शरीरावर कमी करणे किंवा होऊ न देणे। दम्याची औषधे स्वतंत्रपणे किंवा एकत्रित, मात्र तोंडावाटे, फवारा उडवून किंवा इंजेक्शनद्वारे दिली जातात। तसेच तज्ज्ञांमार्फत कपूसारक किंवा मनशांती देणाऱ्या औषधांची योजना केली जाते। ज्या गोष्टींची अधिहर्षता आहे त्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो। श्वसनाचे व्यायाम केल्यास स्राव काढून टाकण्यास किंवा ऑक्सिजनाचे प्रमाण वाढण्यास मदत होते। योगाभ्यास आणि प्राणायाम यामुळे हे साध्य होते। होमिओपॅथीतही ह्यासंबंधी औषधे दिलेली आहेत। आंबा, हळद, लवंग, हिंग, सुंठ, लसूण, कांदा, गाजर या वनस्पतींच्या मुळांचा रस औषधी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावा असे आयुर्वेदात सांगितले आहे। ही नोंद सुवर्ण रेडकर यांनी लिहिली आहे।